नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. म्हजे घर येवजणे खाला अर्जदारां खातीर थारायिल्ल्या जमनीच्या दरांक गोंयच्या मंत्रीमंडळान आयज मान्यताय दिली. राज्यांत 4G टॉवर्स उबारपा खातीर गांवगिऱ्या वाठारांतल्या 52 गांवांची निवड BSNL केल्या अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सरवेवस्थापक LB Lal हांणी दिल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आदर म्हूण आनी तांकां आर्गां ओंपपा खातीर घर खात्यान 2 ऑक्टोबराक राज्यांतले सगळे कसिनो, सोरो विक्री दुकानां आनी आस्थापनां बंद दवरपाचो आदेश काडला. आनी नामनेचे विचारवंत आनी पुर्तुगालच्या संसदेंत गोंयचें प्रतिनिधित्व करपी खासदार डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची 156वी पुण्यतिथी आयज मडगांवां आनी नावेली पाळ्ळी. पुराय खबरो. म्हजे घर येवजणे खाला अर्जदाराक जमनीच्या दराक गोंयच्या मंत्रिमंडळान आयज मान्यताय दिली. 2014 वर्सा पयलीं अतिक्रमण केल्ली सरकारी जमनीचेर सकयल दिल्ल्या रचणुके प्रमाण शुल्क भरले उपरांत पयल्या वर्गाचे सनद दितले. 1972 पयलीं अस्तित्वान आशिल्ल्या घरांक दर 64 मिटराक 25 रुपया शुल्क आकारतले. तशेंच ते 1986 काळांत बांदिल्ल्या घराक दर 64 मिटराक उण्यान उण्या वर्तूळ दराच्या 50% शुल्क आकारतले. जाल्यार 1987 ते 2000 ह्या काळांत बांदिल्ल्या घरांक दर 64 मिटराक उण्यान उणे वर्तुळा दराच्या 75% शुल्क आकारतले. 2001 ते 2014 ह्या काळांत बांदिल्ल्या घराक सर्कल दरा प्रमाण उण्यान उणो जमनीचो दर फारीक करचो पडटलो. पात्र अर्जदाराक 464 मिटर सुवातीची मर्यादा आसा. कोमनिदाद जमनीचेर अतिक्रमणा खातीर वर्सा प्रमाण दर थारायल्यात. वट्ट मालमत्तेच्या मोलाक 20% अतिरिक्त दंड अर्जदाराक भरचो पडटलो. कम्युनिटी जमनीचेर पात्र अर्जदाराक 364 मिटर मेरेन जमीन मेळूं येता. हातूंत तांच्या राबितेच्या घराचो वाठार आनी घराच्या कुशीक सगळ्या वटांनी 2 मिटरां मेरेन लागसारचो वाठार आसपावीत आसा. अर्जदारांनी दिल्ले पयशे थेट त्या कम्युनिदादीच्या खात्यांत जमा जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
अमित शहाजी हे गोंयांत येता 4 तारखे दीस. तांचो कार्यक्रम आमी म्हजे घर हाजो खास करून इनॉग्रेशनचो कार्यक्रम आसतलो. ते टेंटेटिव्हली गोंयांत 4:30 म्हटल्यार पावता. आमी पुराय गोंयभरच्या लोकांक सगळ्या जाणांक जे जे बेनिफिशरीज आसा म्हज्या घर ह्या योजने सकयल हांव वाचता त्या सगळ्या जाणांनी फॉर्म कलेक्ट करपाक सुद्दां त्या कार्यक्रमांक येवचे. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर तांकां फॉर्म हे थंयसर आमी दितले.
राज्यांत 4G टॉवर्स उबारपा खातीर गांवगिऱ्या वाठारांतल्या 52 गांवांची निवड BSNL केल्या. तातूंतल्या 30 गांवांची 4G सेवा कार्यरत जाल्या. ते भायर 191 ग्राम पंचायतींनी भारत नेट प्रकल्पा खाला ऑप्टिकल फायबर इंटरनेट जोडणी दिल्या अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सरवेवस्थापक LB Lal हांणी दिल्या. 1 ऑक्टोबराक BSNLAC 25 वर्सां पुराय जातात. BSNLAच्या रुप्या महोत्सवाचे फाटभुंयेर लाल हांणी BSNLAच्या गोंय मुख्यालयान घेतिल्ले पत्रकार परिशदेन ही माहिती दिली. 1 ऑक्टोबराक 2001 BSNLAची स्थापणूक जावन 1 ऑक्टोबर 2025 25 वर्सां पुराय जातात. ह्या वर्साच्या काळांत आमी खूप चडटी देंवती पळयल्या अशें लाल हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. भारतान संवसारभरांतल्या देशांक मजत केल्या ह्या विशीं भारताची भुमिका प्रधानमंत्र्यांनी मांडल्या त्या विशींचो हो आसा एक अहवाल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत आपल्या सिमांच्या पलतडी येवपी संकटांक पयलो प्रतिसाद दिवपी थारला. फाटल्या 5 वर्सांत भारतान 150 परस अधिक देशांक मानवतावादी मदत आनी आपत्ती निवारण सेवांची पुरवण केल्या. साथीच्या दुयेंसा पासून ते सैमीक आपत्ती पर्यंतच्या संकटांक फुडो करपाक वैजकीय पंगड, मजत साहित्य आनी तज्ञ मनुष्यबळ तैनात केल्यात. नायजेरियांतल्या एका सामुदायीक कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी संकटा वेळार पयली प्रतिसाद दिवपी म्हणून भारताच्या भुमिके बद्दल सांगले.
दुनिया में कोई भी मुश्किल आती है तो भारत विश्व बंधु के तौर पर फर्स्ट रिस्पोंडर बनकर वहां पहुंचता है.
कोविड-19 संकटावेळार भारतान त्याच्या मानव केंद्रित राजनैतिकतेचा पुरावा म्हणून लस मैत्री उपक्रम सुरू केला. युक्रेन मधल्या ऑपरेशन गंगा ते सुदान मधल्या ऑपरेशन कावेरी आणि इस्रायला मधल्या ऑपरेशन अजय मेरेन भारत जलद संघटीत आणि समावेशक उरला. फक्त स्वतःच्या नागरिकांकच नाही तर परदेशी लोकांकही मदत करता. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणातल्यान परतलेल्या एका निर्वासितान हालीच सांगले की गंभीर परिस्थिती असूनही त्यांना सरकारचेर पुराय विश्वास असा.
बहुत क्रिटिकल सिचुएशन में थे हम लोग, डरे हुए सहमे हुए भी थे, लेकिन हमें भारत सरकार से पूरी उम्मीद थी, वहाँ के एमएससी का हमको पूरा सहयोग मिला और हमारे को सारी सुविधाएं वहाँ से मुहैया कराई गई और भारत सरकार के द्वारा हमें पूरा सपोर्ट मिला और हम सब कुछ हमारे देश में वापस आ गए हैं।
मादागास्करात तांदूळ धाडापासून व उत्तर कोरियात क्षय विरोधी वक्तापासून किंवा टोंगा आणि भूकंपग्रस्त अफगाणिस्तानात मदत केली असून भारतान ते विवेक बुद्धीन आणि सन्मानान केला। धाडस भारत टाळटा पण कृतीपासून केन्नाच फाटी सरना। राजनीती असू वा मानवतावादी मदत असू, भारतान एक नवीन कथा तयार केल्या। संकटांक प्रतिसाद देऊन भारत एक जागतिक इष्ट विश्वबंधू म्हणून उदयला।
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात।
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
अबकारी आयुक्ताच्या कार्यालयात 2 ऑक्टोबर 2025 दिसा महात्मा गांधी जयंती दिसाच्या फाटभुयेर राज्यातली सगळी सोरो विक्री दुकानां आणि आस्थापनां बंद दवरपाचो आदेश दिला। राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आदर म्हूण आणि तांकां आर्गां ओपपा खातीर गृह खात्यान 2 ऑक्टोबरा दिसा राज्यातले सगळे कसिनो बंद दवरपाचो आदेश दिला। 1 आणि 2 ऑक्टोबराच्या मध्यान राती सावन म्हळ्यारूच 12 वरां सावन ते 2 आणि 3 ऑक्टोबराच्या मध्यान राती मेरेन म्हळ्यार 12 वरां मेरेन 24 वरां खातीर राज्यांत चलपी सगळे कसिनो बंद आसतले। नामनेचे विचारवंत देशभक्त अर्थशास्त्रज्ञ आणि पुर्तुगालच्या संसदेत गोयचे प्रतिनिधित्व करपी खासदार डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची 156वी पुण्यतिथी आयज मडगांवां आणि नावेली या 2 सुवातांनी सरकारी पावड्यार पाळली। यावेळार उलयताना मडगांवचे आमदार दिगंबर कामत आणि डॉ गोम्स हे कट्टर देशप्रेमी आशिल्ले। पुर्तुगालच्या संसदेन तांणी गोयच्या स्वातंत्र्याची मागणी दवरिल्ली। अशा या महान नेत्याचो आदर आयच्या विद्यार्थी आणि तरणाट्यांनी आपल्या मुखार दवरपाक जाय असे आवाहन केले। मडगांवची कार्यावळ कोमनिदाद इमारतीच्या मुखार झाली। यावेळार दिगंबर कामत आणि डॉ गोम्स हांच्या पुतळ्याक हार घालून तांकां आर्गां ओपली। नावेलीची कार्यावळ नावेली अस्मिताय भूंय या सुवातेर झाली। फ्रांसिस लुईस गोम्स प्रतिष्ठानाचे संस्थापक लुईजीन फालेरो हांणी सगळ्यांक येवकार दितना डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची जयंती आणि पुण्यतिथी सरकारान राज्य पावड्यार मनोवपाचो निर्णय घेतिल्ल्यान ह्या निर्णयाचो आपूण येवकार दिता असे तांणी यावेळार सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हांच्या फुडारपणाखाला भारत आणि हेर राष्ट्रांमदी जागतिक भागीदारीची जाल्ली वाढ हाचे विशीं असा हो एक खासार अहवाल।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारताचा जागतिक सहभाग अभूतपूर्व पातळीवर पावला, जाका लागून जागतिक घडामोडींक आकार दिवपाक भारत एक प्रभावी शक्त म्हणून स्थान मेळटा। ग्लोबल साउथा वांगडा भारताचे संबंध बहुध्रुवीय जगाखातीर आशिल्ल्या त्याच्या वचनबद्धतेचेर भर दितात आणि विकसनशील राष्ट्रांखातीर एक घटमूट आवाज उठयतात। हे तत्वज्ञान भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात G20त आफ्रिकन युनियनचा समावेश करपाच्या प्रयत्नातल्यान, तसेच COVID-19 साथीच्या काळात भारताच्या लस मैत्रीच्या प्रयत्नातल्यान दिसले। याविषयी प्रधानमंत्री मोदी म्हणाले,
भारत के अलग अलग राज्यों में हुई G20 की 200 से अधिक बैठकों में हमने ग्लोबल साउथ की प्राथमिकताओं को प्रमुखता दी। इसका नतीजा रहा कि न्यू दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन में ग्लोबल साउथ के विषयों पर हमें सबकी सहमति हासिल करने में कामयाबी मिली।
भारत बहुपक्षीय सहभाग केंद्र स्थानार राष्ट्रीय हित संबंध धोरणात्मक स्वायत्ततेचा सिद्धांत असा। ब्रिक्स कॉड आणि SCO सारख्या माचेत भारताचा सहभाग एक संतुलित कृती प्रतिबिंबित करता। ब्रिक्सा वांगडा बहुध्रुवीयता मजबूत करप, क्वाडा वांगडा सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवप आणि SCO वरवी दहशतवाद विरोधी प्रयत्न वाढवप। प्रधानमंत्री मोदींच्या असंख्य आंतरराष्ट्रीय भेटीक लागून भारत जागतिक आघाडीचे राहिला, भागीदारी आणि वाढल्या। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ प्रोफेसर चिंतामणी महापात्रा
हवामान. आयज राज्यांत किरकोळ पावस पडला, वादळी वारो जोगला जाल्ल्याची नोंद ना. आयज पणजे चडांचं तापमान 30.7 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 24.6 डिग्री सेल्सियस आशिल्ले. परतून एक फावट मुखेल खबरो. म्हजे घर येवजणे खाला अर्जदारां खातीर थारायिल्ल्या जमनीच्या दराक गोयच्या मंत्रिमंडळान आयज मान्यताय दिली. राज्यांत 4G टॉवर्स उभारपा खातीर गांवगिऱ्या वाठारांतल्या 52 गांवांची निवड BSNL केल्या अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सरवेवस्थापक LB Lal हांणी दिल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आदर म्हूण आनी तांकां आर्गां ओंपपा खातीर 2 ऑक्टोबरा राज्यांतले सगळे कसिनो, सोरो दुकानां आनी आस्थापनां बंद आसतलीं. नामनेचे विचारवंत आनी पुर्तुगालचे संसदेंत गोंयचे प्रतिनिधित्व करपी खासदार डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची पुण्यतिथी आयज मडगांव आनी नावेली पाळ्ळी. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरांपत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.